कॅमेरा ऍक्शन।
नमस्कार, मी प्रतीक्षा लोणकर। तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
बरं, मला सांग की एक सायकल आपल्याला खूप आपल्याला यु नो वेध असायचे त्याचे, की आता आपल्याला पहिली सायकल कधी मिळते, सायकलीचे काही किस्से आहेत का?
सायकल म्हणजे तू म्हणतेस असं की आत तेव्हा म्हणजे ती अशी एक तास दोन तास अशी भाड्याने सायकल मिळायची, पण जनरली ते होतं का एक तास अपुराच पडतो ग, कारण की ती त्याच्यामध्ये त्या एक तासामध्ये बसणारे चार पाच लोक म्हणजे हार्डली 5 मिनिटं, त्यामुळे व्हायचं काय? मला आठवतं 2-3 सुट्ट्यांमध्ये असं झालं की मी शिकायची आणि परत विसरायची, कारण की एवढी त्याची प्रॅक्टिस व्हायचीच नाही म्हणजे ना। पण एका ह्याच्यात एका शेवटी मला असं वाटतं की 8वी का 9वीच्या सुट्टीमध्ये मी म्हटलं की नाही, आता मला ती पूर्ण यायला पाहिजे आणि मग आम्ही ती 2-3 तास असं करून ती सायकल शिकलो। पण त्याचे खूप किस्से आहेत, म्हणजे वाळूमध्ये आम्ही सायकल घुसवायचो, तिथे पडणार मग त्याला लागणार, आम्ही एकमेकांना अशा बक्षीस असते ना की अरे चांगली चालवली की मग तुला 15 मिनिटं जास्ती, मग यांनी वाईट चालवली की त्याला आज नाही देणार, असं वगैरे त्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी होत्या। पण ती सायकल भाड्याने आणून ती शिकण्याची मजा काही वेगळी होती।
कॉलेजचं एक अट्रॅक्शन फार असतं जेव्हा आपण शाळेतनं बाहेर पडतो आणि तिथे, कारण आपल्याला युनिफॉर्म नसतो पहिली गोष्ट, त्यामुळे रंगीत कपडे घालून जायचे बाबा आता रोज। सो काय अट्रॅक्शन होतं, तुझं कॉलेज कुठलं होतं आणि तिथला तुझा प्रवास कसा होता?
मी कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये, तुला पण माहिती आहे तू औरंगाबादची आहेस तर, की ते कॉलेज म्हणजे अत्यंत म्हणजे असं निसर्गाच्या असं सान्निध्यात असलेलं कॉलेज, आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यावरती ना तुम्ही असे मरगळलेले आणि असे राहूच शकत नाही, अत्यंत हॅपनिंग असं, म्हणजे अभ्यासापेक्षा तिथे उलट या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप भर होता। पण आमची कॉलेजची खूप अटॅचमेंट होती, कारण मला ऍक्टिंग हा जो छंद आहे तो नकळतपणे जास्ती कॉलेजच्या काळामध्ये तो वाढीस लागला किंवा तो ग्रो झाला असं म्हणू शकतो, कारण माझा ग्रुप जिगीशा ग्रुप हा मला कॉलेजच्या काळामध्ये मिळाला। त्यातच आम्ही वेगवेगळी नाटकं केली, आम्ही वादविवाद स्पर्धा केल्या, त्याच्यानंतर इलोक्युशन कॉम्पिटिशन्स केल्या, खूप इलेक्शन्स लढवले, नंतर नाटकं बघणं, चित्रपट बघणं, त्यावर चर्चा करणं, म्हणजे असं सगळ्या बाजूंनी असं एक भरभरून जगणं म्हणतात ना, तसं ते कॉलेजच्या जीवनात केलं। जिगीशा ग्रुप मिळाला मला, त्यामुळे अगदी स्वप्नवत वाटावं असं ते सगळं आहे।
कोणत्या ऍक्ट्रेसला तू फॉलो करायचीस आणि कधी लेक्चर्स बंक करून कुठली फिल्म बघितलेली आठवतंय का?
लेक्चर्स बंक करून तर खूप फिल्म्स बघितल्या, म्हणजे असं कळलं की ही फिल्म चांगली आहे की मग तेव्हा लेक्चर पिक्चर काही नाही, मग
तेव्हा अशा फिल्म्स रेअर यायच्या, म्हणजे असं काही ठरलेला शुक्रवार नसायचा।
नाही अजिबात नाही, आणि कसं आहे ना म्हणजे लेक्चर्स काय होतील, पण ती फिल्म म्हणजे असं वाटायचं की ती आत्ताच बघितली पाहिजे, कारण ती बघायची, त्याच्यावर हिरिरीने चर्चा करायची। आणि मला आठवते नाटकाच्या बाबतीतलं, म्हणजे तेव्हा औरंगाबादला एकनाथ रंगमंदिर नुकतंच झालं होतं, आणि म्हणजे पहिलं आपण म्हणतो ना कधीतरी की भारावून जाणं एकदम, तर ते मला आठवतंय की भक्ती बर्वेंचं तेव्हा डबल गेम नाटक आलं होतं आणि आम्ही त्याचं तिकीट काढलं आणि बघितलं, म्हणजे मला असं वाटतं की बघतच राहिलो, बापरे आपण हिप्नोटाईज होतो ना तसं झालं। आणि तुला सांगते मी, त्याच्यानंतर दुसरा शो होता, आम्ही दुसऱ्या शोचं परत तिथे तिकीट काढलं आणि आम्ही परत म्हणजे मी आणि माझी बहीण परत आम्ही त्या शोला बसलो, कारण म्हणजे ते असं होतं की हे कसं कशी ही बंदूक फिरवते, कसे 5 मिनिटात कपडे बदलून येते, कसे डायलॉग, म्हणजे ना सगळं असामान्य वाटत होतं ते सगळं, म्हणजे तो मला अगदी आत्ता तो प्रसंग मला जसाच्या तसा आठवतो। म्हणजे
त्यानंतर तू मुंबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतलास, तर काय स्ट्रगल होता तुझा, तू कुठे राहिलीस जेव्हा मुंबईला शिफ्ट झालीस, कसा हा निर्णय घेतलास?
ऍक्च्युली मी तुला मगाशी म्हटलं तसं की आमचा जिगीशा ग्रुप होता आणि ज्याच्यामध्ये प्रशांत म्हणजे आता जो माझा नवरा आहे, प्रशांत, चंद्रकांत कुलकर्णी म्हणजे माझी बहीण प्रतिमा, अभय जोशी, जितेंद्र कुलकर्णी, श्रीपाद पद्माकर, असा आमचा तो पूर्ण ग्रुप होता। आणि आम्ही तिथे खूप छान काम करत होतो, कारण वेगवेगळी नाटकं करत होतो। पण एक दिवस प्रशांत आम्हाला म्हणाला की अरे आपण हे सगळं छान करतोय, पण हे आपण इथेच करतोय किंवा खरंच आपण चांगलं करतोय का, किंवा आपलं नेमकी कोणतं लेवल आहे हे जर आपल्याला तपासून बघायचं असेल तर आपल्याला मुंबईला जाऊनच ते करायला पाहिजे। पण तेव्हा इतकं ते सोपं नव्हतं, मग आपण तिथं घरात तसं वातावरण तयार करणं आणि आता तर त्याच्याही पुढे म्हणजे दुसऱ्या गावात जाणं,
घरचे कन्व्हिन्स झाले,
मनातून काळजी वाटत असून, मनातून नको असं त्यांना वाटत असूनही त्यांनी आम्हाला ती संधी दिली असं मला वाटतं। माझ्या बाबतीत तर मी तुला ते सांगते की बेसिकली मी इकडे मेरिटमध्ये आलेले असल्यामुळे चांगले मार्क मिळालेले असल्यामुळे घरी म्हणजे आमचे सर पण सगळे येऊन म्हणायचे की हो तुम्ही हिला सायन्सला का नाही घालत किंवा तुम्ही हिला काय डॉक्टर इंजिनियर का करणार आहात का किंवा काय. पण ते सगळं घरच्यांनी बाजूला ठेवून ते म्हणाले की तुला हे करावंसं वाटतंय ना करून बघ, पण मग जे काय होईल त्याची जबाबदारी घ्यायची तुम्ही तयारी ठेवा. पण तसं ते म्हणाले म्हणून आम्ही ते मुंबईला येऊ शकलो. आणि मुंबईला आल्यावर तिथं तुला माहिती की स्ट्रगलला ती अशी सुरुवात होते, म्हणजे अगदी खरं तर मी म्हणाले एक वेळ काम मिळेल पण तिथे राहण्याच्या जागेपासून जो प्रश्न सुरू होतो. रवींद्राच्या रूमवरती आम्ही राहिलो, म्हणजे मला तर आठवतं प्रशांतचं आणि माझं लग्न झाल्यावरती पण अनेक दिवस आम्ही वेगळे राहत होतो कारण की जागा एकत्र मिळायलाच तयार नाही. तो तिकडे त्याला प्रभादेवीला त्याची एक रूम होती, तिथे ती बॅचलरसाठी होती त्यामुळे मला तिकडे राहायला परमिशन नव्हती. त्यामुळे जवळ मी कुठेतरी तिकडे प्रभा कॅडल रोडला रूम घेतली होती, तिथे मी चार पाच लोकांबरोबर राहत होते. त्यामुळे ती स्ट्रगलला सुरुवात तिथूनच होती, म्हणजे की राहण्याचा प्रश्न, मग त्याच्यानंतर काम. आणि मुंबईला आल्यावरती तर तुला माहिती की स्ट्रगलला ती अशी सुरुवात होते, म्हणजे अगदी खरं तर मी म्हणेल एक वेळ काम मिळेल पण तिथे राहण्याच्या जागेपासून जो प्रश्न सुरू होतो. बरं कसं आहे ना, आता खूप हे झालंय ग, सिरियल्स चित्रपट खूप अवेन्यूज झालेत, पण तेव्हा आम्ही आलो होतो की पूर्ण नाटक करायचं म्हणून त्या पॅशननी. बरं कोणाची चिठ्ठी चपाटी घेऊन आलो नव्हतो काही नाही, आपल्याला या फील्डमध्ये काम करायचंय, आपल्याला पॅशननी काम करायचंय हे घेऊन. त्यामुळे तसं म्हणशील तर ते फार प्रॅक्टिकल डिसिजन होतं असं नाही, परंतु मला वाटतं आम्ही सगळे एकत्र आल्यामुळे आम्ही एकमेकांना खूप मानसिक आधार देऊ शकलो. मी कमलाकर सारंग लालन सारंगांचं नाटक केलं लग्न नावाचं, मग त्याच्यात नोटीस झाले, मग पुढे चार चौघी केलं, मग दामिनी, मग तो असा तो प्रवास सुरू झाला. पण मला वाटतं तसा प्रत्येक टप्प्यावरती तो स्ट्रगल होताच. आणि जनरली मला असं वाटतं की जेव्हा बाहेरून कोणीतरी येतं त्यावेळी त्यांच्याकडे अधिक चिकित्सक नजरेने बघितलं जातं, तर त्यामुळे तिथे तर आपल्याला आणि जास्ती प्रूव्ह करावं लागतं आणि वेळोवेळी करावं लागतं, त्यामुळे तो स्ट्रगल होताच. आणि मला तर वाटतं वेळोवेळी तो चालूच असतो, म्हणजे पण तो अशा रीतीने तो प्रवास सुरू झाला. मग
93.5 रेड एफएम बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती.